श्री श्री राधा कुंज बिहारी भगवान की, श्री श्री गौर निताई की, श्री गणपति भगवान की, श्रील प्रभुपाद की जय। श्री श्री राधाष्टमी महामहोत्सव की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, नंद गोप कुमाराय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी, वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये, प्रणमामि हरिप्रिये। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तुमच्यापैकी किती लोकांना गणपतीची कहाणी माहिती आहे? तुम्हीच सांगायचे मला आता। किती लोकांना माहिती आहे गणपतीला हत्तीचं डोकं काय आहे ते? बोला, किती लोकांना माहिती आहे? तुम्ही कधी विचारलंय गणपतीला हत्तीचं डोकं का? कुठच्या देवताला डोकं नाही हत्तीचं, किंवा प्राण्याचं, किंवा कुठच्याही बकरीचं? म्हणजे लहान असताना ऐकलं होतं, पण मोठं झाल्यानंतर विचारलं नाही काय ते, पण का कट केलं होतं? शंकरजीने कट केलं हे चुकीची गोष्ट आहे, सगळ्यात मोठी चुकीची गोष्ट। एनिवेज, वृंदावनामध्ये एक स्थान आहे, त्याचं नाव आहे काम्यवन, ठीक आहे? एनिवेज मी ती गोष्ट मग सांगतो, मला आधी सांगतो गोष्ट। हां, वृंदावनमध्ये एक जागा आहे, त्याचं नाव आहे कोकिळावन, सॉरी चुकून सांगितलं मला, काय नाव आहे? नावावरनं तुम्हाला कळलं असेल ना, तिथे कोकिळाचा काय संबंध आहे ते काहीतरी। त्या वनामध्ये कृष्ण आणि राधाराणी, कोकिळ आणि कोकिळ म्हणजे मादी कोकिळ आणि नर कोकिळ म्हणून तिथे जायचे, आणि तिकडे जाऊन आपले आवाज करायचे आणि सगळ्यांना मोहित करून टाकायचे, इन्क्लुडिंग जटिला कुटिला। तिकडे येऊन अद्भुत कोकिळ आपला आवाज काढायचा, सगळे लोक तिकडे धावायचे बघायला, तो आवाज ऐकायला, असं। म्हणून त्याचं नाव काय? कोकिळावन। परंतु आज त्या ठिकाणी कोकिळावन आहे, त्याचं मंदिर पण आहे, कोकिळ बिहारी सगळं आहे, पण प्रस्थ कोणाचा तिथे? आज तिथे गर्दी का जमते? आज तिथे शनी महाराजांचं मंदिर आहे मोठं. आणि आज कोकिळावन जे आहे ते शनिवारी शनी महाराजांना तेल चढण्याकरता म्हणून महत्त्वपूर्ण दिवस आहे, आणि हजारो लोक तिथे लोटतात दर शनिवारी. ते काय लोकांनी बनवलं नाही आहे, तिथे शनी महाराजांना म्हणून स्थान दिलेलं आहे भगवंतांनी, असं नाही आहे. परंतु काळ कसा असतो, हळूहळू भगवंताला विसरतो आणि ग्रह ताऱ्यांना जास्त महत्त्व देतो. अरे साडेसात येणार वाशनीची, म्हणजे गेलं पाहिजे, अरे कष्ट होतील, दुःख होतील, काय काय होतील. तर लोकांचा भक्तीवरचा विश्वास कलियुगामध्ये कमी कमी होत जातो. आणि आपला नुकसान आणि लाभ कुठे होईल तिकडे जास्त इंटरेस्ट असतो. म्हणजे शनी किंवा राहू केतू ही दशा ती दशा, त्याचं काय करायचं, शांती करायची, त्याच्याकरता काय पिंडदान करायचं, कुठे सात प्रदक्षिणा करायच्या शनिवारी संध्याकाळी 5:30 सूर्योदय व्हायच्या सूर्यास्त व्हायच्या आधी, असं काय 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 10 धागे बांधायचे आणि मग 7 प्रदक्षिणा करायच्या आणि 3 लाल फुलं घ्यायची आणि त्याच्यामध्ये 4 केळी घ्यायची, असं काय काय असं त्यांचं भरपूर. ते आपल्याला खूप आवडतं, असं वाटतं की ह्याच्यात खूप दम आहे. हे यांचं काय, आपलं हरे कृष्णा एकच बोलतात कधी पण, या सकाळी या संध्याकाळी या दुपारी या सोमवारी या शनिवारी या, यांचं आपलं एकच हरे कृष्ण मंत्र म्हणा, ह्याच्यात काय दम नाही. असं म्हटलं ना की सोमवारी तुम्ही सकाळी 10:33 आणि 10 सेकंदानंतर हे करा, आणि मंगळवारी मग संध्याकाळी 6:25 मग हा मंत्र म्हणायचा आणि लाल रंगाची फुलं व्हायची, आणि मग गुरुवारी पिवळ्या रंगाची फुलं व्हायची, असं का सांगितलं आपल्याला व्हायचं, म्हणजे काहीतरी भरपूर काहीतरी पॉवर आहे असं वाटलं, है ना. पण ॲक्च्युली ना नेमकं ह्याच्या उलटं असतं. एवढं सगळं करून त्यात इतकी जर चूक केली आपण ना, तर सगळं व्रत फेल आहे तुमचं. शनीचं असू दे कोणाचं असू दे, मी सगळे असं म्हणजे एकदम काळजीपूर्वक सगळं ठरवून तयारी करून मनाची वस्तूंची सामुग्रीची छुट्टी बिट्टी घेऊन सर्व तयारी केली आणि सर्व केलं तुम्ही मनापासून, आणि त्यात एक तुमचं चुकलं काहीतरी, तर सगळ्यावरती पाणी फिरलं जातं, सगळं व्रत फुकट जातं. पण हरिकृष्ण म्हणतात असं नाही, सोमवार ते शनिवार, सोमवार ते रविवार मी तोच मंत्र घेणार, त्यात चुका झाल्या तरी त्या पोटात घेतल्या जातात, माफ केल्या जातात, आणि हळूहळू विद्यार्थी शिकतो आणि हळूहळू त्यामध्ये परिपूर्णता प्राप्त करतो. आणि जर तुम्ही समजा चुकीचं काय केलं समजा, तर आपलं काय म्हणणार, ठीक आहे आपलं व्रत फेल झालं, नाही त्याचे दुष्परिणाम पण होतात. असं नाही की आपण बाबा ठीक आहे मार्क कमी पडले मग MBBSला ॲडमिशन नाही मिळाली, पण सजा नाही होत ना आपल्याला त्यामुळे मार्क कमी पडले की, हां मार्क कमी पडले म्हणून MBBSला ॲडमिशन नाही मिळाली, नर्सिंगला नाही मिळाली, आता कुठेतरी BA करायला लागेल, ठीक आहे, पण दंड नाही होत ना आपल्याला. पण यांच्या पूजेमध्ये जर तुम्ही काही चुका केल्यात तर ते फेल तर झालंच पण दंडही मिळतो, त्याच्यानंतर नुकसान पण होतो. म्हणजे कसं आहे, दुधारी तलवार आहे, इकडून तिकडून तुम्ही कटणार, जखमी होणार, आणि ते त्यांना पण माहिती आहे. तुम्ही असं म्हणाल मग ते असं का करून ठेवलं आहे, कारण ते असं करून ठेवलं आहे सगळं, त्याचं कारण असं आहे की त्यांची पण इच्छा अशी आहे की सर्वांनी परमभगवंताची भजन करावं म्हणून. आमच्याकडे यावं कशा करता, हे द्या ते द्या, आपण काय करतो, त्या मंगळवारी सिद्धिविनायकामध्ये एवढी लाईन असते ना, बाप रे, आमचं पुरं बालपण तिथे गेलं, माझं घर बालपणीचं अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे तिकडून, आम्ही असं उठसूट जाऊन यायचो सिद्धिविनायकला. आता तर एवढी गर्दी आहे की आम्ही जाऊच शकत नाही, तेवढी लांग मोठी रांग असते, त्या हजारो लोकांच्या मनामध्ये अशी यादी असते, आज गणपतीच्या पायाशी काय अर्ज ठेवायचा, आणि त्या अर्जामध्ये दरवेळी मागणी वेगळी असते, दर मंगळवारी नवीन मागणी असते, किंवा न झालेली पूर्ण ती मागणी त्यात कायम असते आणि नवीन मागण्या पण त्यामध्ये जोडलेल्या असतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो, जितकी लोक सिद्धिविनायकाकडे येतात ती सगळी लोक स्वतःच्या स्वार्थाकरता येतात, शंकराला पाणी सोडतात सोमवारी, दूध सोडतात, ते सांगतात करता करताच की मला असं कर तसं कर हे कर ते कर म्हणजे मला दे 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 आणि दे आणि दे. आणि शंकराला पण ते माहिती आहे की याच्यामधला माझा भक्त कोणी नाही आहे, सर्व जे आहेत ते स्वतःचे भक्त आहेत, ते फक्त स्वतःचे भक्ती करतात, त्यांना काय हवं नको ते बघत असतात फक्त. आणि ते काय जे नाही मिळत आहे त्याच्याकरता रडणार, एकदम गिडगिड अश्रू वाहणार एकदम भावनापूर्णरित्या, आणि मग झाली इच्छा पूर्ण मग एकदा जाणार. पण जेव्हा जाणार इच्छा पूर्ण झाल्यानंतर नवीन यादी घेऊन जाणार की आता काय मागायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सगळं कळतं की नाही काय काय वेळी ह्या मनुष्य माझ्याकडे का सारखा मागे पुढे घुटमळतो? मला माहिती असतं, हाजी हाजी करतो, पाया पडतो, किती वेळा काय काय सहसर करतो. तुम्हाला पण कळतं की याला काहीतरी हवं आहे माझ्याकडून. आणि ते ज्या दिवशी कळेल की माझ्याकडून मिळणार नाही, सगळे हाजी हाजी बंद होणार, सगळं घुटमळणं संपणार, हे आपल्याला कळतं की नाही? अरे गावच्या लोकांना कळतं, असं काही शिकायला पाहिजे असं काय नाही, फार शिक्षणाची गरज आहे का त्याकरता? तुमच्याकडे तुमच्या दाराशी स्वार्थी हेतू घेऊन कोण आला आहे हे तुम्हाला कळतं की नाही? गावाकडे सो कळतं बरोबर. तर गावच्यासारख्या संपल माणसांना कळत असेल तर देवतांना कळत नाही असं होऊ शकतं का? की आपण बुद्धिमान आणि देवत्या मूर्ख, त्यांना नाही कळत की आपण त्यांच्याकडे मागण्याकरता आलो आहे काय की, त्यांना सर्व कळत असतं. हे एवढी लांग लागली मोठी, हलायला जागा नाही, एवढी धक्कामुक्की, पोलिसचा काय काय म्हणतात त्याला सपोर्ट, सगळं सुरक्षा, तिथे कुठे पोलिसांचा तिथे कॅमेरा, तिथे टी व्ही, सिद्धिविनायकला जा तुम्ही आज, म्हणजे कोणा कळेल ती जी मिनी छावणी आहे, मिनी छावणी लष्कराची, एवढे पोलीस आहेत तिथे. आम्ही जाणंच बंद केलं, आम्हाला कधी वेळच मिळत नाही का लाईन लावायला, कोणाला वेळ आहे? पण बालपणी आम्ही जाऊन गणपतीला हात पण लावण्याचो सिद्धिविनायकाला, आमचेच ते. तर त्यांना सुद्धा कळतं की ह्यातले हजारातला कोणी पण एक माझा भक्त नाही, सगळे स्वतःचे भक्त आहेत. तरी पण ते त्यांचं काम करत असतात. घे बाबा चल आलायस ना, हे 10 रुपये तुला पण घे, 100 रुपये तुला पण घे, जे काय असेल ते माहिती आहे की हा त्याच्याकरता आलेला आहे, पण तरी पण मागायला आला ना मी देणार तुला, माझ्याकडे आला ना मागायला मग देणार तुला, ह्या भावनेने ते कृपाळू होऊन आपल्याला जे काय हवं ते देत असतात. पण त्यांना देताना माहिती असतं की जे काय हे मागतायत आणि जे काय मी देतो आहे ह्याने त्यांना काही फायदा नाही होणार आहे. जसं तुमचं मूल तुमच्याकडे जे चॉकलेट मागतं, ते दात किडलेले आहेत मला माहिती आहे, आणि तसं हट्ट करून बसलं, आई दार आपटतोय, काय काय ठोकतोय जमिनीवरती आणि लोळतोय जमिनीवरती, आरडाओरडा करतोय, दातात हाडतोय, चॉकलेट पाहिजे, तर तुम्ही म्हणता नाही देणार तुला चॉकलेट, तुझं दात किडलं ना नाही देणार, मग तो आदळापट करणार, मग तुम्ही काय बोलणार? खे बाबा जा एकदा तू शांत हो, जरा आदळापट बंद कर, म्हणतो की नाही आपण त्यांना? तशाच प्रकारे देवता लोक आपल्याला देतात, त्यांना माहिती आहे तुमच्याकडे चांगलं नाही ते, आणि जे काही चांगलं असेल तरी पण ते काही काळापुरतं तुम्हाला मिळणार आहे त्याचा लाभ, नंतर नाही मिळणार. तुम्ही आत्ता का नवस करणार माझ्या मुलाला ॲडमिशन मिळू देत, देवा माझी एवढीच इच्छा आहे, माझ्या मुलाने एवढी मेहनत केली आहे, मी तुझ्याकरता सिद्धिविनायकला उलटा चालत जाईन. हां अमिताभ बच्चन जेव्हा होतो ना ॲडमिट, ते लागलं होतं ना कास त्याला पोटामध्ये, खूप भयंकर आमच्या बालपणी तो गंभीर होता, त्यावेळी सांताक्रूजवरून एक मनुष्य प्रभादेवीपर्यंत उलटा चालत आला होता त्याला बरं करण्याकरता. तर आपण असं करणं आज माझ्या मुलाला मिळून दे ॲडमिशन मग मी उलटा प्रवास करेन वगैरे वगैरे, पण तोच मुलगा जेव्हा ॲडमिशन मिळते तो आपण आनंदी होतो भरपूर, मग तो पास होतो MBBS, मग तो MD करतो, मग तो मोठा डॉक्टर बनतो, मग तो खूप लाखो करोडो रुपये कमवतो आणि डॉक्टर खूप प्रसिद्ध बनतो, आणि नंतर तो आईवडिलांना बघत नाही, आईवडिला फक्त फोन करतो कसं काय खूप आजारी आहे मला बघायला आहे, मला वेळ नाही, तू ते काम कर तिकडेच, मी तुला खूप पैसे पाठवतो, तू डॉक्टर खूप चांगला आहे त्याला दाखव. तर ते म्हणते की मला तर डॉक्टरची ओढ नाही रे, मला तुला बघायचं आहे, नाही का मला वेळ नाही यायला, मला नाही वेळ यायला. असे किती लोक आहेत ज्यांच्याकरता आईवडिलांनी आदळ आपट करून डोकं पापटून मेहनत करून त्यांना शिकवलेलं आहे, त्यातले 100 of 90 डॉक्टर किंवा विद्यार्थी किंवा शिक्षित मुलं जी आहेत ना ते आईवडिलांना बघत नाहीत. आता सांगा तुम्ही त्यावेळी त्या मुलाच्या 17 वर्षी गणपतीला नवस केलात, किंवा शंकराला नवस केला किंवा 21 सोमवार अभिषेक केला सोमवाराला शंकराला आणि मागणी मागितली की माझ्या मुलाला ॲडमिशन मिळू दे मेडिकलला, तुम्हाला लाभ मिळाला त्याचा, त्यावेळी झाला डॉक्टर मुलगा तुमचा, आज काय त्याचं सांगा. आज तो नवस जो केला त्याची व्हॅल्यू काय आहे, तो नवस पूर्ण झाला त्याचा आनंद कुठे आहे आज विचार करा. म्हणून ते तुम्हाला मागणी पूर्ण करताना हसत असतात मनामध्ये, हां, की आज ही आई मुलाकरता मागते माझ्याकडे, उद्या तीच आई रडेल, मग ती काय म्हणणार, असताना लाकूड जोड्या तर घरी तरी असता माझ्याबरोबर, माझी देखभाल जर केली असती, जर शिकला नसता समजा, एकदम जास्त ॲडमिशन मिळाली नसती, तर कदाचित तू माझ्या घरीच असता, माझ्याबरोबर सेवा केली असती, साधा मनुष्य बनून. आता मोठा मनुष्य आला ना तो माझ्याकडे त्याला कुठे यायला वेळ आहे, त्याचा पैसा, त्याचा धंदा, त्याचा बिझनेस, त्याची प्रॅक्टिस, त्याच्यात बिझी आहे तो. हे तर भगवंताला माहीत असतं, त्यांना माहीत असतं की पुढे काय होणार आहे, पण तरी तुम्ही आज आदळापण करताय ना, घ्या तथा असतो, उद्या परत रडत या, मग बघू आपण काय करतो त्यावेळी. हीच खरी कहाणी आपली. त्यांचा काय दोष नाही त्याचा, त्याच्यामध्ये त्यांचं काम द्यायचं आहे, तुमचं काम मागायचं आहे, तुम्ही मागता ते देतात, बस विचार करा गोष्टीवरती. या नुसता माथा टेकून काय फायदा देवाकडे. आता काय म्हणणार, माझं लग्न होऊ द्या, हां, मग काय म्हणणार, मला मूल होऊ द्या, नवस फेडते माझा, मूल होऊ द्या. उद्या काय म्हणणार, मग त्याला ॲडमिशन मिळू द्या. त्याच्यानंतर काय म्हणणार, त्याचं लग्न होऊ द्या. त्याच्यानंतर काय, त्याला मूल होऊ द्या. अशी आपली तारच असते जीवनभर अंतरा. नंतर काय म्हणणार, माझ्या नातीचं लग्न होऊ द्या, मग मी जायला मोकळी होईन. हीच कहाणी आपल्या जीवनाची. वेळ बदलते, मागणी बदलते, पण मागायची प्रवृत्ती बदलत नाही. ते मला द्या, मला द्या आणि देत राहा, बस. ते कुठे कसं उपयोग होईल त्याचं माहीत नाही, पण आत्ता मला ते पाहिजे. तो कसा म्हणतो, दाताचं पुढे काय होईल ते माहीत नाही, आता चॉकलेट पाहिजे मला. दाताची ट्रीटमेंट तू कर माझ्या, डेंटिस्टकडे जाऊन फिलिंग बिलिंग करून टाक, नंतर आत्ता चॉकलेट दे. असं असतं की नाही मूल आपलं, आपण पण तसेच आहोत. आणि माझ्यामध्ये ते मूल बरं आपल्यापेक्षा, ते कमीत कमी एक चॉकलेट काहीतरी तुच्छ वस्तू मागतंय, आपण मोठ्या मोठ्या वस्तू मागतो. आणि काय म्हणतो, ही घ्या 6 केळी आणि मला 50 लाखाचं घर द्या. माझं एक आपलं घर होऊ देत, ही घ्या 6 केळी, अर्धा नारळ, थोडं कुंकू आणि थोडं हळद, एवढं घ्या, संतुष्ट व्हा, मला एक घर द्या मोठं 50 लाखाचं, 1 लाख करोडचं. असं करतो की नाही आपण, सांगा तुम्ही काय त्यांना देतो जाताना. बाहेर ती तयार असते त्या दुकानाकडे, एक प्लेट तयार असते, कितीची रे बाबा, तोंड 50 रुपयाची, ते 50 त्याची चला आणि देवाला सांगायचं 50 लाखाचं घर दे. हां, असाच आहे व्यवहार आपला, केवळ व्यवहार आहे तो. हां, केवळ व्यवहार आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये ना गणपती आला एका माणसाकडे, कधीच नव्हता आला, अचानक गणपतीने ठेवला 1.5 दिवसाचा. तर मला बोलवलं, आम्ही गेलो वगैरे प्रार्थना करून आलो, तर नेक्स्ट डे गणपतीच नाही आणला त्यांनी, नेक्स्ट वर्षी. तर आपलं काय अंडरस्टँडिंग असतं की गणपती आला की तो येतो प्रत्येक वर्षी, जसं रुटीन अंडरस्टँडिंग असतं ना, असं कोणी खेळ नाही करत गणपतीशी, आज ये उद्या नको येऊ, यावर्षी ये उद्या नको येऊ, असं रोज असतं. तर पुढच्या वर्षी गणपतीने आणला, मला आश्चर्य वाटलं, काय बाबा परत यावर्षी गणपती आणला, म्हटलं काय गंमत आहे. सहज विचारलं तर ते म्हणे, म्हणजे कालच्या नाही पुढच्या वर्षी, परवाच्या वर्षी आमच्या आईबाबांना अमेरिकेचा व्हिसा मिळाला म्हणून मी आम्ही गणपती आणला. आमच्या आईवडिलांनी खूप इच्छा होती ना अमेरिकेत जायची, फिरून यायची वगैरे, त्यांना व्हिसा मिळत नव्हता, मग त्यांना मिळाला व्हिसा आणि ते अमेरिकेत फिरून आले, म्हणून आम्ही गणपती आला आणला घरी. पुढच्या वर्षी नाही आणला, यावर्षी विचारलं नाही, कारण काय ते, आणि काय ते गुपित कारण असेल काय माहिती, आपल्याला काय माहिती विचारायचं, एवढं मी झारस केलं नाही विचारायचं. पण बघा लोकांचा विचार कसा आहे, कुठे आपण चाललो विचार करा, हे खेळणं म्हणवलं गणपतीला, इज इट नॉट ट्रू. आलात ना, मत द्या, तुम्हाला घरी बसवते मी 4 दिवसाकरता, यादी तयार आहे, ती पूर्ण करा त्याच्या आधी, आणि पुढच्या वर्षी लवकर या, यादी पण तयार ठेवणार मी. असं आहे सगळं काम आपल्याला ना, ह्याच्यातनं वरती उठायचं आहे. असा स्वार्थी व्यवहार देवतांचे नाही करायचा आपल्याला. अहो ते परम भक्त आहेत भगवंताचे, त्यांचं वर्णन आहे ब्रह्मसंहितेमध्ये, साधी व्यक्ती नाही आहे. शंकर भगवान साक्षात ब्रह्म जे आहेत ना, ते ब्रह्मदेव, त्यांच्यातून जन्म होतो शिवाचा, शंकराचा, तरी पण ते महादेव त्यांचे पुत्र आहेत ते, पण ते त्याची पूजा करतात महादेव म्हणून. पिताजी पुत्राची पूजा करतात, किती असेल ते महादेव, महान असतील महादेव, विचार करा तुम्ही. त्यांचं पद काय महादेवाचं, काय अधिकार त्यांचा भगवंतापुढे. वैष्णवाना यथाशंभू, की सगळ्या वैष्णव भक्तांमध्ये श्रेष्ठ त्यांना म्हटलेलं आहे. आणि कोण म्हणत आहे ते, स्वतः विष्णू म्हणत आहेत, की सगळ्या वैष्णवांमध्ये म्हणजे सगळ्या माझ्या भक्तांमध्ये शंकर भगवान सगळ्यात श्रेष्ठ, असं भगवंत म्हणत आहे. तुम्ही आम्ही म्हणत नाही, वशिलेवाले स्वार्थी लोक म्हणत नाहीत असं, ज्यांना ज्यांना काढून घ्यायचं, हां तुम्हीच महान, तुम्हीच महान, तुम्ही छत्रपती है ना. आम्ही असं मराठीत म्हणायचं शाळेत असताना, हां बाबा तू छत्रपती, चल ठीक आहे. कारण आपल्याला काहीतरी स्वार्थ असतं त्यामध्ये, म्हणून खोटी तारीफ कोण करतं, खोटी तारीफ ज्यांना काहीतरी तुमच्याकडनं काढायचं असतं ना, ते मग तुम्ही तुम्ही किती महान, तुम्ही किती दयाळू सर, तुम्ही किती कणवाळू, तुम्ही लोकांची किती सेवा करता, तुमचा सारखा मनुष्य कधी बघितलं नाही मी. हे ऐकताना पण ऐकणाऱ्याला कळतं की हे नॉर्मल नाही आहे, याच्यामागे काहीतरी आहे, 5 रुपये 50 रुपये काहीतरी छुपलेत, लपले याच्यामागे. तर ब्रह्माजी आहेत ना, ब्रह्माजी जे शंकराचे वडील आहेत, आणि जे ह्यांचे वडील शंकर भगवंत आहेत, म्हणजे ह्यांचे आजोबा झाले ना ते ब्रह्माजी, ब्रह्मदेव. ते काय म्हणतात की ते म्हणतात की ह्या जगामध्ये, भौतिक जगामध्ये जितके विघ्न आहेत ना, विघ्न ते सर्व विघ्न पार करण्याकरता शक्ती यांना प्राप्त करून दिलेली आहे. तो श्लोक आता काय सांगू, मला आठवतच नाही, मला आठवत का तुम्हाला, यत पाद पल्लव विनिधाय कुंभ द्वंद्वे प्रणाम समये सगणादिराजा विज्ञान विहंतु मलमस्य जगत्रयस्य गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. आपण सुख करता दुख करता माहिती आहे आपल्या सगळ्यांना, पण हे नाही माहिती, हे मेन त्यांच्याबद्दल गौरव केला आहे की या जगाच्या कल्याणामध्ये, या जगाच्या उद्धाराकरता जो मार्ग आहे, त्या मार्गात जितक्या बाधा विघ्न सण असं काय म्हणतात त्याला, कष्ट आणि अवरोध जितके आहेत ना, सर्व नष्ट करायची शक्ती यांच्यामध्ये आहे. म्हणून कुठच्याही विष्णूच्या मंदिराच्या दारात त्यांची मूर्ती असते. म्हणजे कसं, विष्णूच्या मंदिरात जायच्या आधी यांचं आधी मंदिर असतं, त्यांना बघायचं आणि मग विष्णूच्या मंदिरात जायचं. ते खरं शास्त्रोक्त मंदिर आहे त्यामध्ये. असं आता काय गणपतीला कृष्ण काय बनवतात, राम काय बनवतात, नरसिंह बनवतात, गणपतीला काय बनवतात, आता गणपती एका हातात मोबाईल पण असतो गण घेऊन. आताचे गणपतीची मूर्ती बघाल ना तुम्ही, असा मोबाईल घेऊन गणपती, म्हणजे एनिथिंग आपल्या मनात जे येईल ते गणपतीला बनवायचं, खेळणं बनवायचं त्याला. काय कुठे ते ट्विन टॉवर झालं होतं ना, ते मध्ये बॉम्ब पडला होता ना, नाही ते विमान घुसवलं होतं ना, ट्विन टॉवर अमेरिकेचे पडले होते ना, तर त्याच्यामध्ये गणपती बसला आहे, हातामध्ये असे मशीन गन घेऊन, असं काय काय गणेशोत्सवामध्ये मूर्त्या होत्या त्यांच्या. किती अपराध आहे तो मोठा, एक खेळणं आहे ते, आपल्याकडे कला आहे मूर्ती बनवायची, म्हणून त्या गणपतीला काही बनवायचं. मोर पिसारा मुरली बिरले घेऊन गणपती बसलेत निळ्या रंगाचे, त्यांना आवडेल का ते, त्यांना कोण विचारत आहेत मला आवडतं काय नाही ते, आम्हाला आवडतं ना, बरं तुम्ही तसे, असं आहे त्यांचं काम सगळ्यांचं. आणि ते पेपरला फोटो पण येतो, बघा बघा किती कला आहे यांच्यामध्ये, किती क्रिएटिव्ह लोक आहेत, बघा काय काय कल्पना करतात लोक, आणि बघा त्यांच्या कल्पनेचा विलास, बघा किती कल्पना विलास किती श्रेष्ठ आहे, बघा व्हॉट ऑल दे आर इमॅजिनिंग, ते गणपती कसा असू शकतो. मग त्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्राईजसुद्धा मिळतं, त्यांची वाहवासुद्धा होते. जो एक भयानक अपराध असतो चुकीचं करणं करण्यामध्ये, त्याकरता त्यांना उपहार म्हणजे पारितोषिक मिळतं, बक्षीस मिळतं त्या मंडळातर्फे स्पर्धेमध्ये. त्यांना वाटतं काय, मेरे को तारीफ मिला है तो यही अच्छा है, अगली बार और कोई इसके भी ऊपर का आयडिया बनाऊंगा और प्राईज लावूंगा. चुकीचा मार्ग, चुकीची पद्धत, आणि त्याकरता पारितोषिक, म्हणजे बघा आहे ना, नरकाचीच वाट आहे ती पूर्ण. तर ते काय म्हणतात भगवंत, की यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की तुमच्या जीवनामध्ये जी काही संकट येतील ते टाळू शकतात. आता संकट दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे आता तरुण मुलीचं लग्न होत नाही, किंवा लग्न झालेल्या मुलीला मूल होत नाही, किंवा असंच ॲडमिशन मिळत नाही, किंवा हिला रोग आहे तो ठीक होत नाही, आजारच ठीक होत नाही, किंवा आणखीन काय काय गावामध्ये भरपूर गोष्टी असतात. कुठच्या मुलीला केसच नसतात, मग ते नवस करतात की केस येऊ देत, मग लग्न होईल तिचं, अशी समस्या म्हणजे आपल्या जगातल्या समस्या. पैसे नाहीत, गरिबी आहे, काही शिक्षण मिळत नाही, शेतीमध्ये काय कर्ज झालं आहे, कर्ज फिटत नाही, असे भरपूर भरपूर कष्ट असतात लोकांना, आणि त्याकरता लोक प्रार्थना करतात. हा एक प्रकारचा झाले कष्ट. आणि दुसरं कष्ट कसले असतात, भगवंताची भक्ती मी करत आहे पण माझं लक्षच लागत नाही नामस्मरणामध्ये. नामस्मरण करतो ना मी देवाचं, त्यात लक्ष लागत नाही माझं, मन भरकटतं इकडे तिकडे. मला ग्रंथ वाचायचं आहे पण त्यामध्ये माझं लक्ष लागत नाही. मला जायचं आहे पण त्यामध्ये मी जाऊ शकत नाही. घरामध्ये हे आजारी येते, आजारी आई बायको मांडते, नवरा मांडतो, मग मंदिरात प्रवचन जाऊ शकत नाही. म्हणजे आध्यात्मिक जीवनातल्या बाधा, ज्याचा आजकाल कोणी विचार पण करत नाही. या कसला बाधा, ह्या मेन बाधा, पैसे नाहीत, मूल नाही, लग्न होत नाही, सगळ्या मेन बाधा आहेत. त्याचा विचार करणार कोण? नको लागू दे लक्ष नामस्मरणामध्ये. काय करायचं आहे, पहिले पैसे द्या. त्यामुळे दुसऱ्या प्रकारचे जे कष्ट आहेत ना, त्याचा कोणी विचारच करत नाही आजकाल. परंतु दोन्ही प्रकारच्या कष्टाची निवारण करण्याकरता शक्ती यांच्याकडे आहे. आणि त्यांना तुम्ही विचारा की त्यांना कुठच्या प्रकारची कष्ट निवारण करण्यामध्ये आनंद होतो जास्त, तर तुम्हाला उत्तर मिळेल की आध्यात्मिक जीवनामध्ये भगवंताची चरणाची प्राप्ती करण्याच्या मार्गामध्ये ज्या काही बाधा येतील त्या नष्ट करण्यात त्यांना जास्त आनंद होतो. तुमच्या जीवनातल्या बाधा नष्ट करण्याकरता तुम्हाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये पैसे नाही आहे, नवरा होत नाही आहे, मूल होत नाही आहे, हे बाधा आहे, त्यांनी पूर्ण करावं. ते करतात पूर्ण, काही हरकत नाही, ते करू शकतात. पण तुमच्या कर्माच्या बाहेर ते करू शकत नाही. तुमच्या कर्मात असेल तरच ते करणार. तुमच्याकडे पुंजी किती आहे कर्माची, तरच तुम्हाला मिळणार ते. पण तुमच्यामध्ये कर्माची पुंजी असेल वा नसेल, पण तुमच्या आध्यात्मिक जीवनात जी काही संकटं येतील ना, ते प्रेमाने निवारण करणार. का? तर त्यांना माहिती आहे तुमचं खरं हित आणि खरं कल्याण कशामध्ये आहे, ते आध्यात्मिक जीवनामध्ये आहे. ज्या हरीची ती भक्ती करतात, त्या हरीची भक्ती करण्यात तुमचं कल्याण आहे, त्यांना माहिती आहे. म्हणून त्या मार्गातल्या बाधा नष्ट करण्यामध्ये त्यांना जास्त आनंद होतो. कारण ते काहीतरी भरघोस काहीतरी काम आहे ना, ते छोटं मोठं काम नाही आहे, पॅच वर्क नाही आहे, ते मोठं काम आहे. ते इट्स अ रिअल कॉन्क्रीट वर्क. असे गणपती महाराज आहेत. आणि आपण काय करतो, हे म्हणजे ढंगडंग 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 लाऊडस्पीकर दिवसभर चालू असतो, काय घाणी 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 ड्रम वाजत असतात, त्यामध्ये गणपती म्हणतो जातो खाली मी पृथ्वीवरती, भैरवांवरती येतो. मग खूप दिवस करा इलाज करतो कानाचा वर्षभर, मग जरा कुठे कान बरे होतात तेव्हा पुन्हा जायची वेळ होते. पुन्हा ढणा 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 वाजत असतं कानाशी माझ्या. कसा तर आनंद होईल, सगळ्याले मुलं मुली अशी नाच खाणी नाच करत असतात, देवाला आनंद होईल काय असं तुमचं बघणून? नंगा नाच कुठे असं आता उरलं आहे? पुण्यात तरी काय आहे, थोडंसं आहे संस्कृती, शांत जरा श्लोक बिक म्हणतात देवाकरता, भजनं म्हणतात, चांगली भक्तिभावे गणपतीची पूजा करतात, मनोभावे करतात. मुंबईत येऊन बघा तुम्ही, मुंबईत येऊन नुसताच गोंधळ आणि घाण घाण गाणी नुसतं गात असतात दिवसभर. आणि जाताना तर काय चार चार तास नुसता एवढा गोंधळ घालतात ना, की आमच्या आईचं असं हार्टबीट वाढते अशी घरामध्ये. सगळ्या खिडक्या बिडक्या बंद करून, सगळे पडदे बिडदे लावून, सर्व बंद करून सुद्धा असं धक 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 असं ना हृदयावरती आघात होतो त्या ध्वनीचा. म्हणून सांगायला लागतं बंद करा तुम्ही हे, म्हणून म्हणजे आईला हार्ट अटॅक येईल असं सांगायला लागतं, म्हणजे कमी करतात. तरी पण लास्ट दिवशी अनंत चतुर्दशीला हे धांगडधा करतात फुल. म्हणजे आमच्या आईला आम्ही शिफ्ट करतो हॉस्पिटलच्या रूममध्ये चार तासाकरता, यांचा नंगा नाच संपेपर्यंत. पण तुम्ही विचार करा, जेव्हा आपण जे अशा गोष्टी करतो, हा सगळ्या पुरापुरी नुसता बेभान होऊन नाचत असतात, सगळे नियम तोडून आई बाबा सो हाताश होऊन बघत असतात, काय करू या मुलांना आता. पण काय करणार, एवढी म्युझिक वाजतंय, रंग उधळलेला आहे, गुलाल बिलाल, सगळे पोरं तरुण पोरं चान्स घेत आहेत, सगळे ते पण चान्स घेत आहेत आणि सगळे नाचत आहेत दारू पिऊन, काय बोलणार. आपलं काय वाटतं, ते जेव्हा नंगानात बघतो आपण मुलामुलींचा आणि त्यांना आनंद होगा, खूप मजा वाटते ना, वा वा काय पवित्र कार्य करतात, वा हे दिल खुश हो गया मेरा आजकल, हां असं म्हणतात का ते. और नाचो और नाचो, क्या आनंद आ रहा है मुझे, बाप रा आज तो लास्ट डे है, नाच लो एक बार, मैं सब देखना है मुझे. आप ते म्हणा कधी सुटतो इकडनं मी, या मूर्ख लोकांच्या सान्निध्यातून कधी मी सुटतो इकडून, कसली भक्ती आणि कसलं काय आणि कसला माझा आशीर्वाद देवाने दिलेला की तुला पृथ्वीवरती पुजतील लोक 11 दिवस. आज तो आशीर्वाद शापच्या रूपाने मला अनुभवावा लागतोय. तो आशीर्वाद जो होता, वरदान होतं ते आज शाप बनलंय माझ्याकरता. 11 दिवस काढणं पृथ्वीवरती म्हणजे भयंकर कष्ट आणि त्रास आणि पीडा आहे माझ्याकरता, अशी त्याची अवस्था आहे. म्हणून केवळ भक्तांच्या घरात ते संतुष्ट असतात, इकडे गोंधळ बिंधळ काय नसतो, शांतपणे पूजा चालू असते त्यांची. आणि भक्तांच्या घरामध्ये त्यांना कृष्ण प्रसाद खायला मिळतो. इतर ठिकाणी जे काय असतं बाहेरचं ते खायला मिळतं. आणि बघा तुम्ही पूर्वी पूर्वी ना सगळ्या आजा घरी बसून ना मोदक बनवायचे, एकदम प्रेमान असं ते गणपतीचं एकदम छान दृश्य होतं. आजी, आई, मुली, म्हणजे तीन पिढ्या, मग शेजार पाजारची माणसं ज्यांच्याकडे गणपती नाही आहे ते पण येणार, आणि एक समारंभ असायचा, पूर्ण समारंभ, सगळे एक सगळे मोदक वळत आहेत बसून असे उकडीचे मोदक, मग ते 21, 51, 31 काय आपदार नियम असेल ते बनवायचे प्रेमाने आपल्या हाताने. आता तरुण बाई आहे, 28 वर्षाची नववधू आहे ती, ती बाहेरून मोदक मागवते उकडीचे, आणि मग फोन करते, अगं मला मिळत पण नाही ते, अरे ते तू म्हणतो माझ्याकडे नाकात स्टॉकच नाही, सगळे बुक झाले, मला वेळच नाही, आता कुठचा तरी आहे कोणी मनुष्य का? मग ती म्हणते हा फोन नंबर घे, याला फोन कर. मग त्याची बायको बनवते, तिच्याकडे आहेत मोदक स्पेअर, आणि त्याची कथा चालते. मग किती माझं नशीब, अरे त्यांनीच आपली व्यवस्था केली, मला फक्त 10 मोदक मिळाले होते, 11 कुठून राहायची माझी चिंता होती. मग त्याने मग 11 त्यांच्याकडे फक्त 11 बाकी होते, बघा किती देवाचे अरेंजमेंट आहे, त्यांनीच आपली व्यवस्था केली. या कथा गौरव कथा भक्ती गाथा है ना. ऑफकोर्स लोकांना कष्ट असतात कधी कधी, कधी कधी घरात संकट असतं, काय काय घर नवीन शिफ्ट होतं वगैरे, ते सगळं ठीक आहे. परंतु या हे ना आउटसोर्सिंग आहे ना, आउटसोर्सिंग ते आता वाढलेलं आहे. दिवाळीत पण कोणी कोण पदार्थ बनवत नाही, सगळे पदार्थ बाहेरनं आणतात, सर्व पदार्थ. आणि गौरव काय, मी गोडबड्यांकडनं आणले, तुम्ही कुठून आणले, चित्रांकडनं आणले, मी हडकरांकडनं आणले, मी टकल्यांकडनं आणले. हां, याच्यातच गौरव. आणि म्हणणार चित्रांचं चांगलं हे चांगलं असतं, त्यांच्याकडे ही चांगलं असतं, लाडू त्यांच्याकडे चांगले असतात, ह्याच्यातच गौरव. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती प्रसारण करायचं काहीच नाही, डबे भरले सगळं सगळे, दिवाळीत सुद्धा गणपती सुद्धा सगळे एव्हरीथिंग रेडीमेड. पाहुण्यांना काय आणायचं, काय द्यायचं, पाहुण्याला चिवडा आणि लाडू द्यायचा, तो पण ते इकडून चिवडा मागायचा, इकडून लाडू मागवायचा. घरामध्ये काय नाही करायचं, का आम्ही नोकरी करतो, मी वर्किंग वुमन आहोत, म्हणजे संस्कृतीचा नाश करून आपण हे सगळं मेकॅनिकल करतो सगळं काम. तर त्यांना जर खरोखर प्रसन्न करायचं असेल ना, तर ते देवाचे भक्त आहेत, परम भक्त आहेत. वर्णन शास्त्र, मी म्हणत नाही आहे मी भक्त आहे म्हणून किंवा मी प्रयत्न करतोय म्हणून म्हणत नाही आहे, शास्त्रामध्ये वर्णन आहे त्यांच्याबद्दल, ते कसे भक्त आहेत भगवंताचे. गणेशजी महाराज जे ते अतिशय उत्कृष्ट नृत्यकार आहेत, ते देवाकरता सुंदर नृत्य करतात, अतिशय सुंदर, ग्रेट डॅन्सर आहेत ते, लंबोदर आणि वगैरे असे, पण अतिशय उत्कृष्ट नाच करतात ते देवाकरता, गणेश महाराज. आणि ते भक्त असल्यामुळे ते स्वतःसुद्धा देवाचा प्रसादच खातात आपल्या घरी, म्हणून ते भक्तांच्या घरी खूप आनंदी असतात. कारण भक्तांच्या घरात आमच्याकडे काय नियम असतो माहिती तुम्हाला, मला काही माहीत नसेल, आमच्याकडे असा नियम आहे, जर गणपती आला आमच्याकडे तर आम्ही पहिलं कृष्णाला नैवेद्य करतो आणि तो प्रसाद जो आहे तो गणपतीला नैवेद्य करतो. शास्त्री पंडितच करतात, पूर्वी असं करत नव्हते, आता ते त्यांच्याकडे जगन्नाथाची मूर्ती आहे, ते प्रथम जगन्नाथाला नैवेद्य अर्पण करतात मोदकासकट, मग ते प्रसाद ते गणपतीला अर्पण करतात आणि त्याने गणपती अतिप्रसन्न होतात. आपको लगता होगा की हरे कृष्णा के लोक तो ऐसाही बोलते, पण हे सत्य आहे, हे शास्त्रात वर्णन केलेलं आहे सर्व. तुम्हाला त्यांना खरोखर जर प्रसन्न करायचं असेल आणि त्यांची कृपा घ्यायची असेल, त्यांच्या जी काही त्यांच्याकडे शक्ती आहे त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांना आधी प्रसन्न करा, मग ते एकदम मनापासून तुम्हाला आशीर्वाद देणार, तुमच्या काय समस्या आहे ते पूर्ण करून टाकणार. हा तर त्यांची गोष्ट अशी आहे की कोकिळा वनामध्ये शनीचं मंदिर आहे, तिकडे त्याला भगवंतांनी शनिदेवाला वरदान दिलं आहे तिथे राहायचं म्हणून, तुला निवास राहा तू. तर त्याची कथा अशी आहे की ते शनी महाराज जे आहेत ना, ते जरा थोडं पडदा बंद करतात, काय ऊन येते इकडनं. तर शनी महाराज आहेत ना, बस 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 एकदम बस परफेक्ट, लाईट लावा लाईट. तर सूर्यदेवाने उषादेवीशी लग्न केलं, कोणी कोणाशी लग्न केलं, सूर्यदेवाचं लग्न कोणाशी झालं, उषादेवी. तर सूर्य इतके प्रकाशमान होते ना, एकदम तेजपुंज होते. तर पहिल्या वेळी जेव्हा उषादेवी सूर्यदेवाकडे गेली म्हणजे घाबरली होती, एवढा प्रकाश एवढं तेज, बापरे कसं काय सहन करणार मी, माझे पती आहेत ते खूप महान आहेत पण ते एकदम खूपच जास्तच महान आहेत, म्हणून ती घाबरत घाबरत आपल्या पतीकडे गेली पहिल्या वेळी. तेव्हा सूर्यदेव काय म्हणाले की हा जो संबंध झाला आपला त्याच्याने एक पुत्र जन्म घेणार, एक पुत्र जन्म घेणार, पण कारण तू भयभीत होऊन माझ्याकडे आलीस आणि भयभीत अवस्थेमध्ये आपला संबंध झाला म्हणून असा पुत्र होईल की ज्याचा विचार पण केला लोकांनी तो लोक भयभीत होतील, असा पुत्र होईल तुला. कोण तो सांगा, असा कोण व्यक्ती आहे त्याचं नाव पण काढलं कोणा भीती वाटते, बोला. पंडलिक वरदे हरी विठ्ठल, बोला. यमराज, पहिला पुत्र यम आहे की नाही. ते बोलले की तू भयभीत होऊन माझ्याकडे आलीस म्हणून पहिला पुत्र तो ज्याचा प्रत्येक जीव त्याला विचार केला तरी घाबरेल त्याच्या नावाने. मग तिला खूप दुःख झालं, रे मी असं का केलं. पण काय केलं, नवीन नवीन बायको, नवीन नवीन नवरा, एवढं तेज, एवढा प्रसिद्ध, म्हणजे एवढा तेजपुंज तेजस्वी नवरा. तर पुढच्या वेळी जरा मनाची तयारी केली की ठीक आहे बाबा आपलाच नवरा आहे, आता शेवटी काय प्रॉब्लेम नाही. पुढच्या वेळी चांगल्या भावनेने संबंध झाला त्यांचा. तेव्हा सूर्यदेव काय बोलले, सूर्यदेव की आत्ता तुला एक मुलगी होईल आणि ती मुलगी जी आहे ना ती नदीरूप असेल आणि ती मुलगी जी आहे तिच्यामध्ये स्नान जो करेल तो पहिल्या मुलाच्या भयातून मुक्त होईल. कळलं मला बरोबर काय, आत्ता जी मुलगी होईल ती नदीरूप असेल, तिच्या जळामध्ये जी व्यक्ती स्नान करेल ती व्यक्ती स्नान केल्यामुळे पहिल्या पुत्राच्या भयातून मुक्त होईल. ती कोण आहे, यमुना नदी. यमुना देवी जी आहे त्यांची दुसरी पुत्री आहे, नंबर टू. आणि थर्ड पुत्राच्या रूपाने शनिदेव जन्मले, ते सूर्यदेवाचे पुत्र आहे तिसऱ्या नंबरचे. आणि आपण शनिदेव काय म्हणतो, बापरे शनी, बापरे साडेसाती, बापरे शनिदशा, बापरे शनी महादशा, बापरे शनी अंतरदशा. आपलं खूप गणित असतं भविष्यामध्ये, म्हणजे काय ते हॉरोस्कोपीमध्ये कुंडली शास्त्रामध्ये. और सब लोक डरते हैं शनी से. अच्छा त्याचं वाहन काय माहिती, वाहन तुम्हाला काय वाहन आहे शनीचं, कावळा, कावळा वाहन आहे त्याचं. असे काहीतरी विचित्र अस्त्र आहे त्या हातामध्ये, शस्त्र चार भुजावाला. परंतु तो देखील अतिशय उत्कृष्ट भक्त आहे भगवंताचा, कृष्ण भक्त, प्युअर डिवोटी ऑफ कृष्ण. तो जन्मल्यापासूनच ना इतका भगवंताचा भक्त होता की त्याला जगामध्ये इंटरेस्ट नव्हता कशा गोष्टीमध्ये, म्हणजे कुठच्याच गोष्टीमध्ये आसक्ती नाही. मग वय थोडा मोठा झाला शनिदेव, तर सूर्यदेवाने ठरवलं की लग्न करायचं पाहिजे आता, पण ह्याला इंटरेस्टच नाही लग्नामध्ये, संसार या विषयामध्ये रुचीच नाही त्याला, इतका तो भक्त होता, कायमचा मग्न होता भगवंताच्या भक्तीमध्ये. मग शेवटी त्याने जबरदस्ती लग्न लावून दिलं शनीचं, इच्छा नसताना. नॅचरली त्याला इच्छा नव्हती लग्नाची, काय करणार, बायको करून दिली, मग त्यात इंटरेस्ट नाही. संसारामध्ये, कुटुंबामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये, वैवाहिक संबंधामध्ये कुठेच रुची नाही. जेव्हा तेव्हा मग्न झाल्यामध्ये बायको वाट बघते, अरे बाबा नवरा केला आहे तर काय करू, आता कायच नवऱ्यासारखं काय होतच नाही आहे. मग ती इथे चिडली खूप, हा तिच्याकडे बघत पण नाही, कळत मला. तर बायको समोरायला आपण बायकोला बघतो ना आपण कमीत कमी, तर बायको समोरायला खालीच बघतो असं बघतच नाही तिच्याकडे. तिला माहीत नाही की किती महान भक्त आहे. ती म्हणते की माझा नवरा आहे, माझ्या इच्छा काय पूर्ण करत नाही, आणि तो खालीच बघतोय. मग त्याने, तिने मग नवऱ्याला शाप दिला, ती पण महान महान देवी होती. तिने शाप दिला की तू मला बघत नाहीस ना, तू ज्या कोणाला बघशील ना चुकून कधी त्याचं मुंडकंच छाटलं जाईल. मला बघ, म्हणजे मला बघत नाहीस ना तू, मग तू माझ्याशिवाय कोणा जेव्हा ज्याला कोणाला बघशील ना त्याचं मुंडकंच छाटलं जाईल. यू अंडरस्टँड मॅडम सिंग, ही विल लूज हिज हेड इफ ही विल, इफ यू विल सी समबडी. कारण तू मला बघत नाहीस ना, मला इच्छा आहे तू माझ्या बघावं म्हणून, पण तू मला बघत नाहीस, ठीक आहे, ज्या कोणाला बघशील ना त्याचा मुंडकं छाटलं जाईल. त्याच्यानंतर आणखीनच बघायचं बघायचं बंद झाला, कळलं की नाही. आता तर, पूर्वी तर आपल्या भावनेने बघत नव्हतं, आता तर बघायचा चान्सच नाही, बघितलं तर ते शाप लागू होईल ना, ज्याला कोणी बघेल त्याला त्याचं मुंडकंच छाटलं जाईल. म्हणून तो बघायलाच तयार नाही कोणाला, सरका खाली बघणार जमिनीकडे, सगळ्यांच्या असंच बोलणार शनिदेव. तर ही घटना घडली आणि काही दिवसानंतर शंकर पार्वतीला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव काय, कार्तिकेय. हां, म्हणजे स्कंद आणखी एक त्याचं नाव आहे. त्याचं वाहन मोर आहे. तो देवतांचा सेनापती आहे, अतिशय तेजस्वी, अतिशय शक्तिमान, वीर्यवान पुरुष आहे तो. आणि मग दुसरा पुत्र झाला गणेश. आणि त्यावेळी पार्वतीला खूप आनंद झाला, म्हणून त्यांनी मोठा समारंभ आयोजित केला, सगळ्या देवतांना बोलवलं, या आमच्या मुलाच्या म्हणजे उत्सवामध्ये या म्हणून. ह्याला पण आमंत्रण दिलं, तर हा तयार नाही झाला, त्याला इंटरेस्ट नाही, कोणाला काय मूल झालं, मुलगी झाली, काय करायचं त्याला, इज नॉट इंटरेस्टेड, तू जात नाही. मग त्याला पार्वती देवी स्वतः आमंत्रण देते, आग्रहाचं आमंत्रण, की तू ये, माझ्या मुलाला आशीर्वाद दे, कारण मला माहिती आहे तू फार महान भक्त आहेस देवाचा. पार्वतीचा उद्देश काय आहे, की बाबा भगवत भक्त जे आहेत ना, महान भक्त, त्यांचा आशीर्वाद मिळाला माझ्या मुलाला गणेशाला. ऑफकोर्स गणेशाला नंतर पडलंय. तर शेवटी हा कसा बसा तयार झाला की इथे येतो आणि आला. आणि तुम्ही विचार करता ना, सगळे देवता जमलेले आहेत, मोठे मोठे देवता, तेजपुंज असे तेजस्वी पुरुष जमलेले आहे, सगळे सुगंध दळवळ सगळ्यात डळवतो आहे, दिव्य अशा वस्तू सगळ्याकडे पसरलेल्या आहेत, आणि एकदम भव्य उत्सव चालू आहे, आणि त्यामध्ये शनिदेव प्रवेश करतात. तर खालीच खालीच बघतोय, वर बघतच नाही. महाराज म्हणते, बघ माझ्या मुलाला आशीर्वाद दे, काय सांगतच नाही, खालीच बघतोय. मग तिनं खूपच आग्रह करते सगळ्यांसमोर, तरी पण तो वरती बघत नाही, त्याला माहिती आहे वरती बघितलं काय होणार. मग ती म्हणते, मी तुला शाप देईन, तू जर नाही पाहिलंस वर तर माझ्या मुलाकडे बघ आणि आशीर्वाद दे. त्या मुलाकडे पाहिल्याबरोबर त्याचं मुंडकं गायब होतात. बघाच मी, कुशीमध्ये बाळ आहे, याचा आज उत्सव चालू आहे, त्याला दागदागिने घालून सजवलेला आहे, सगळे आशीर्वाद देत आहेत, भेटीगाठी देत आहेत, आशीर्वाद करतात, त्याच्याकरता काय काय मंगल वस्तू देत आहेत त्याच्याकरता. आणि अचानक त्याचं धडत नसत होतं, आम्ही धडत ना शिस नष्ट होतं. पार्वती एवढी आक्रोश करू लागली, आक्रोश करू लागली, आक्रोश, काय करावं. सगळे लोक शनीला शाप द्यायला लागले, म्हणजे रागवा लागले. तो म्हणले, काय करणार मी, माझ्या बायकोचा शाप आहे मला, मी कोणाकडेच बघत नाही, आईने आग्रह केला म्हणून मी बघितलं त्याच्याकडे. मग शंकराने जाऊन हातीचं मुंडकं आणलं आणि लावलं. तरी ती एवढी दुःखी होती की तिला वाटलं की आपल्या मुलाचं लोक गेलं कायमचंच, म्हणजे तो मुलगा गेलाच निघून असं. तर त्या दुःखाच्या एवढ्या प्रभावात होती की तिला हे पण खरं वाटलं नाही की ते जिवंत केलं मूल परत म्हणून, एवढी दुःखात होती. तिला सावरायला खूप वेळ लागला. शंकर भगवान सांगतायत तिला, अरे बघ तर खरं, ते छान दिसते, ते हत्तीचं डोकं लावून. आपल्याला वाटतं की अरे कसं दिसेल आपल्याला लावलं की हत्तीचं डोकं, पण ते एवढं सुंदर दिसतात. आजही बघा त्यांचं रूप किती सुंदर आहे. कदाचित आपल्याला लावलं डोकं डोकं हत्तीचं, आपण फार खराब दिसू. पण त्यांचं असं नाही, त्यांना महादेव शंकराने ते केलेलं आहे ऑपरेशन त्यांचं. साधी माणसं नाही ती, हां, सगळ्यात कुरूप वाटणाऱ्या गोष्टी पण त्या सुंदर करू शकतात, अशी अशी माणसं सगळी ती, अशी ती मंडळी आहेत, मोठी मोठी मंडळी, त्यांचे पुत्र आहे ते. म्हणून ते गजानन, त्या गजानन होण्यामध्ये सुद्धा किती गौरव आहे. सर्व कला त्यांच्यामध्ये आहेत, गायनाच्या नर्तनाच्या अतिशय उत्कृष्ट. तर ही त्याची कथा आहे ॲक्च्युली, गणपतीची कथा. दुसरी कथा अशी आहे, ती म्हणजे हे जे गणपती वगैरे आहेत ना, गणपती, कार्तिकेय, शंकर भगवंत, पार्वती देवी, सरस्वती, ब्रह्मा, चंद्र, सूर्य, वरुण देव, असे ते मेन आहेत ना देवता, ते सगळे भगवंताचे भक्त आहेत. बाकी भाऊ खूप देवता आहेत, जे ते कर्मकांड करून पुण्य करून तिथे पोचतात, केवळ भोग घेण्याकरता तिथे पोचतात. म्हणून अधिकार देवता जे आहेत ना, ते भोग घेण्यात मग्न असतात. स्वर्ग लोकामध्ये भोग ऐश्वर अनुभव करण्याकरता मग्न असतात. त्याच्यातले काही लोक जे आहेत ना, ते भक्ती करतात भगवंताची. का करतात भक्ती भगवंताची? कारण नारद मुनी, अगस्ती मुनी, देवशिरा मुनी, असे मोठे मोठे मुनी आहेत, वशिष्ठ मुनी, हे सगळे, त्याचं नाव काय, देवऋषी त्याला म्हणतात. हे जसे पृथ्वीवरती फिरतात ना, ते तिकडेही फिरत असतात, त्यांना भोगवादापासून वाचवण्याकरता, त्यांचं लक्ष भगवंताकडे लागावं म्हणून तिकडेही ते यात्रा करत असतात सत्संग द्यायला. दे आर कॉल्ड देवऋषीज. त्यांना त्यांच्या भोग स्थितीपासून वाचवून भक्तिपंथाला प्रवृत्त करण्याकरता म्हणून तिकडे नारदासारखे ऋषी जे आहेत ना, ते तिथे फिरत असतात कायमचे. त्यांच्या संगतीमुळे हे देवता लोक शुद्ध भक्त बनतात देवाचे. पण आपलं काम करत असतात. त्यांना जे काय काम दिलं आहे, जे काय पद दिलं आहे, जो काय अधिकार दिला आहे, जे काय सेवा दिली आहे, शंकराला नष्ट करायचा दिवस दिलेला आहे, यांना विघ्नहर्ताचं काम दिलेलं आहे, इंद्राला जलवर्षाचं काम दिलेलं आहे, वरुणाला साठे जलाचे मेंटेन करायचं काम दिलं आहे, म्हणजे समुद्र, नदी, तलाव, सरोवर, कुंड वगैरे, वायूला हवा द्यायचं काम दिलेलं आहे, पृथ्वीला धनधान्य द्यायचं काम दिलेलं आहे. प्रत्येक देवताला एक एक विशेष काम देऊन ठेवलं आहे, ते करत राहतात सगळे. तर एकदा मला माहिती आहे ना, आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, देव असुर संग्राम ऐकलं ना तुम्ही, राक्षस आणि देवांचं युद्ध चालू असतं कायमचं, कधी ते आक्रमण करतात, कधी ते हरतात, कधी ते जिंकतात, कधी हे जिंकतात, कधी ते हरतात, बलाबल चालू असतं, कोणी यज्ञ करतात मग जास्त बंद पॉवरफुल, मग ते आक्रमण करतात मग जिंकतात, मग पुन्हा दुसरा यज्ञ करतो आणि मग तो होतो पॉवरफुल आणि मग तो ह्यांना परास्त करतो, कधी हे राज्यामध्ये, कधी त्या राज्यामध्ये, कधी हे गुहेत लपलेले तर कधी ते गुहेत लपलेले, असं अनंत काळापर्यंत देव आणि राक्षस यांचं युद्ध चालू असतं. तर एका काळामध्ये काय होतं, प्रल्हादाचे पुत्र विरोचन, त्यांचा पुत्र बली महाराज, महाबली, तो इतका महान योद्धा होता की त्याने ब्राह्मणांची सेवा करून खूप बळ कमावलं, अनेक यज्ञ केले, ब्राह्मणांना खूप दानधर्म केला, त्यांच्याकडे खूप आशीर्वाद प्राप्त केले, आणि शक्तिशाली तेजपुंज तेजस्वी बनून त्यांनी अनेकदा देवतावरती आक्रमण केलं आणि देवतांना ना सळो की पळ करून सोडलं, कुठे पळू आणि कुठे नको असं करून सोडलं. तर त्या बळीच्या काळामध्ये देवतांचा अनेकदा पराभव झाला, तेव्हा देवताला एकदम कष्टित पीडित होऊन भगवंताला भेटायला गेले, भगवंत आता काय चाललं आहे, कसं होणार, जेव्हा तेव्हा उठून सोडून हा बळी येतो, आम्हाला हरवतो आणि आम्हाला घरातून हकलून लावतो, म्हणजे आम्हाला तर राहायला पण घर नाही, नुसतं आम्ही पळतोय जीवाच्या भीतीने, नुसता ह्या गोहेतून त्या गोहे पळत आहोत, काय करायचं भगवंत, आम्हाला त्राही त्राही माम झालेलं आहे. तर भगवंत म्हणतात, तुम्ही गणेशाकडे जा, त्याला आपला सेनापती बनवा आणि त्याप्रमाणे युद्ध करा. मग सगळे देवता हताश, हतबल, मार खाल्लेले, हां एकदम दुःखी पीडित देवता जो आहेत, ते सगळे गणेश भगवंताकडे आले, त्यांना विनंती केली, त्यांची पूजा केली, त्यांना प्रसन्न केलं. गणेश झालं, काय तुमची इच्छा आहे? त्यांची इच्छा आहे की तुम्ही आमचं सेनापती बनावं आणि बळीबरोबर युद्ध करावं. मग तयार झाले आणि मग त्यांनी त्यांच्या सेनापतीच्या पदाच्या मध्ये पद बनून देवतांच्या वतीने बळी महाराजाला आव्हान दिलं आणि युद्ध केलं. आणि त्या युद्धामध्ये गणेश भगवंतांनी बळीला आणि सगळ्या सैनिकांना मूर्छित करून टाकलं, संमोहनास्त्र टाकून जाय ना, इतके असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा जेव्हा बळी यायचे ना, असे रथातनं यायचे ना आक्रमण करायला, तेव्हा हजारो सूर्यांचा प्रकाश दिसायचा असा, इट वॉज सो पॉवरफुल की दुरून जेव्हा ते यायचे ना, ती तेज बघून सगळे देवता लोक पळून जायचे इकडनं, की आम्ही उभंच राहू शकत नाही, एवढं तेज असलेला मनुष्य आमच्यावर आक्रमण करत आहे, त्याचं युद्ध कसं करणार आम्ही, शक्यच नाही, आमच्याकडे एवढं तेज नाही. ते तेज का आलं आहे, ब्राह्मणांना संतुष्ट करून त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून बलिष्ठ होऊन तो आलेला आहे, तो जेव्हा दुरून यायचा ना, ते इकडून हे पळून जायचे. तर त्या बळीसमोर गणेश भगवंत उभे राहिले समोर त्याच्या आणि युद्ध केलं आणि त्याला निष्प्रप केलं आणि निस्तेज केलं आणि त्याला अस्त्र टाकून बेशुद्ध केलं सगळे आणि मग ते निघून गेले. आणि जेव्हा बेशुद्धीतून बळी जागे झाले काही दिवसानंतर, तर तिकडून पळून गेले बळी महाराज, की पुन्हा त्यांच्यासमोर उभं राहायची पण इच्छा नाही आम्हाला, म्हणजे आय कॅनॉट स्टँड ऑल्सो इन फ्रंट ऑफ हिम, एवढी त्यांना शक्ती होती गणेशाकडे. आपल्या नेतृत्वामध्ये त्यांनी महाबलीसारख्या महान दैत्याला परास्त करून देवतांना त्यांच्या संकटातून वाचवलं. त्याच्या बदल्यामध्ये भगवंतांनी त्यांना म्हटलं की तुम्ही काम वनात निवास करा. सो गणेशजींना काम्यवनामध्ये निवास दिला आहे भगवंतांनी आणि त्यांची पूजा होते कोकिळ्या वनामध्ये, बाहेर मोठी मूर्ती आहे एकदम, स्वयं नाही गणेशजींना काम्यवनात स्थान दिलं आहे आणि शनीला कोकिळ्या वनात स्थान दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय असतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपल्याला वाटतं की शनी म्हणजे किती वाईट, उसको खुश रखू, तकलीफ होऊ नका, होऊ सकती आहे, शनी कोणाचंही वाईट करत नाही, कोणाचं वाईट करत नाही, पण शनीच्या काळामध्ये तुम्ही काय वाईट कर्म केलेत ना, त्याचे खूप जास्त फटके पडतात. कोणीच कोणाचं वाईट करत नसतं कधीच, स्वतःचा शत्रू आपण नेहमी आपलं आपणच असतो, हे लक्षात ठेवा. आपला इतका मोठा आपला शत्रू या जगात कोण नाही, आणि आपण जेव्हा आपला आपल्या शत्रू म्हणजे स्वतःकडून जे कष्ट आपण सहन करतो वाईट कर्म करून, ते कर्माचं फळ मिळालं की सगळ्यांना ब्लेम करतो, बघा ह्याच्यामुळे असं झालं, मग ह्याच्यामुळे असं झालं, मग ह्याच्यामुळे असं झालं, सगळ्यांना ब्लेम करतो, जबाबदारी नाही घेत आपल्या चुकीची. आणि मग काय म्हणतो, बघा काय करणार, शनीचं काळ चालू आहे ना आता साडेसाती म्हणून चालू आहे, मग त्याला तेल द्या तिळाचं, शनिवार शनिवारी जाऊन तो काय करणार बिचारा, कर्म तुम्ही केले वाईट म्हणजे फळं तुम्ही भोगताय, काय करणार. आमचे वडील सांगायचे लहान असताना, अजूनही आठवतं, ते म्हणे शनी कोणाचं वाईट करत नाही, शनी काळामध्ये आपण आपलं वाईट करून घेतो. का? कारण त्या काळामध्ये आपले कष्टमय आहेत ना, कष्टमय काळ त्या काळात येतो, आणि तेव्हा मनुष्य इतका पिडतो की मग तो दारू पितो किंवा सिगरेट ओढतो किंवा आणि काहीतरी मनाला विरंगुळा म्हणून काहीतरी करतो, नशा करतो, काहीतरी वाईट काम करतो. तेव्हा त्या कामाचे अनेक प्रकारे अनेक गुणित फटके मिळतात आपल्याला. म्हणून त्याला मग दोष देतो की बघा वाशनीने आपल्याला फटके दिले. शनी आपल्याला त्याच्या काळामध्ये कष्ट देतात, ते देत नाहीत, आपल्या फळा कर्माचे फळं देतात त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये काऊन जाऊन पीडित होऊन आपण काहीतरी दारू पितो किंवा काहीतरी असत आपल्याला विरंगुळा म्हणून काहीतरी काम करतो चुकीचं काम, तर त्या काळामध्ये चुकीचं काम करण्याकरता प्रवृत्त न होणं हे बुद्धीचं काम आहे. म्हणून भक्त लोक काय करतात, शनी काळाला जास्त जप करतात. हां, जे कष्ट आपल्याला पेलवत नाहीत ते पेलवण्याकरता शक्ती मिळावी म्हणून अधिक जप करतात, आपल्या आत्म्याला अधिक सुदृढ बनवतात, सबल बनवतात. माहिती सांगा लागतं, आता हात शनी काळ येणार आहे, सावध राहा, दोन माळा एक्स्ट्रा करायच्या आज. मग काही परिणाम होत नाही, शनीचा नाही होत, राहूचा नाही होत, केतूचा नाही होत, कोणाचाच होत नाही. बाकी सगळे बरे असतात, तीन लोक जरा प्रॉब्लेमॅटिक आहेत, राहू, केतू आणि शनी. पण या तीनच्या काळामध्ये आपण साधना आपली मजबूत केली, त्यांचा काहीही परिणाम होत नाही. आणखीन एक गोष्ट ऐका तुम्ही, महत्त्वाची गोष्ट ऐका, फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. ज्या क्षणी आपण भगवंताचे भक्त बनतो, कृष्णाचे भक्त बनतो, त्या क्षणी हे देवतागण आणि ते ग्रहगण आहेत ना, तारे ग्रह तारे, हे सर्व आपल्यावरचा अधिकार सोडून देतात आणि त्यांचा पूर्ण अधिकार देव भगवंत आपल्याकडे घेतात. उदाहरणार्थ तुमच्याकडे लग्न आहे, तुमच्या भावाचं लग्न आहे समजा, तुम्ही खूप कामं सगळ्यांना वाटून देता, तू हे कर, तू त्यांना स्वागताला फुलं वाटतो, त्यांना अत्तर लावतो, त्यांना हे फुलांची माळा लावतो, हे कर, तू हे कर, आणून दे वगैरे वगैरे. पण महत्त्वपूर्ण कार्य जे आहे ना, महत्त्वपूर्ण अतिथी असतो ना, ते म्हणणं मी बघणार, ते मी या घराचा होस्ट आहे, यजमान आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, पण या लग्नामध्ये हे प्रमुख पाहुणे जे आहेत ना, त्यांची पूर्ण काळजी मी घेणार, असतं की नाही असं, सर्व यांचं मी बघणार, बाकी सगळं तुम्ही बघा, बाकीचं काय ते म्हणजे अतिशय महत्त्वपूर्ण काम आहे ते मी करणार, बाकी सगळं मी लोकांना वाटणं त्यांच्याकडनं करून घेणार. तसं ज्या क्षणी तुम्ही आम्ही या जगातले जीव त्यांची भक्ती करायचं ठरवतात की आता मी भक्ती करणार यांची, आता मला पटलेलं आहे, आता मी त्यांचं नाव घेणार, सगळे नियम पालन करणार, त्यावेळी त्या भक्ताची जी फाईल आहे आपल्या भाषेत, ती भगवंत आपल्याकडे घेतात, सगळ्यांकडनं काढून घेतात, तुमच्याकडे त्याची ही फाईल आहे, तुमच्याकडे त्याची ही फाईल आहे, सगळ्यांकडे फाईल असते देवतांच्याकडे, की माझ्याकडून त्याला काय कष्ट आणि सुख काय द्यायचं आहे याची त्यांना यश यादी असते, माझ्याकडून ह्या व्यक्तीला काय सुख आणि काय कष्ट द्यायचे आहेत त्यांचे ते एक फाईल असते, त्यांची वरून येते, वरून ते आपापलं काम करत असतात. पण भक्त बनल्यानंतर त्या सगळ्यांकडच्या सगळ्या फाईली भगवंत आपल्याकडे आणतात आणि म्हणतात की आता याची काळजी मी घेणार, तुमची काळजी करायची गरज नाही, आणि त्या सगळ्या फाईली एकत्र करून एक फाईल बनवा आणि त्यामध्ये काय आवश्यक आहे माझ्यापर्यंत पोचण्याकरता ते ठेवणार, आणि माझ्यापर्यंत पोचण्याकरता काय काय जरूर नाही आहे ते सगळं काढून टाकणार, डिलीट मारणार त्यावरती, आणि ती फाईल जी आहे ती स्वतः ते कार्यान्वित करणार स्वतःच्या निर्देशाखाली. म्हणजे काय होतो याचा अर्थ, त्या फाईलवरती त्याच्यानंतर ग्रह तारे आणि देवता यांचा परिणाम होत नाही. आपो आपण काय बोलते, अरे हो है पिऊन, लेकिन तो साहब का पर्सनल पिऊन आहे, उसको कोई हात नाही लगा सकता है, असतं की नाही असं कंपनीमध्ये, आहे तो पिऊनच सगळ्यांसारखा, पगार मध्ये तेवढाच आहे, पण त्याला जर दंड द्यायचा असेल, मेमो द्यायचा असेल, तर लोक धाळ विचार करतात, तो साहेबांचा पिऊन आहे, तो साहेबांना विचारलं पाहिजे काय करण्याआधी, तो साहेबांचा पी आहे, त्याला आपण पगार नाही कापू शकत त्याचा, असं असतं की नाही. तसंच आपण साहेबांचा पिऊन बनतो, त्याला बाकीचे कुठचे अधिकारी हात नाही लावू शकत, साहेब ठरवणार कान पकडायचं काय पिळायचं ते साहेब ठरवणार आणि तेच ठरवणार फक्त, आणि कोण ठरवणार नाही, बाकी कोणाचा अधिकार नाही, एचआरला अधिकार नाही आणि कोणाचा अधिकार नाही. कुठचाच पोलीस मुख्यमंत्र्याच्या मुलाला पोलीस पकडू शकतो का? अरे साहेबांचं मुलं आहे, साहेबांचं पोर आहे, त्यांनी गुन्हा केला आहे, बलात्कार केला आहे, चोरी केली आहे, पण त्यांना फोन करून सांगा आधी काय करायचं ते, मग ते ठरवतील काय करायचं ते. ते जर बोलले जा घेऊन त्याला एक दिवस सोप त्याला आत घेऊन, तरच येणार पोलीस त्याला पकडायला, पण जर न विचारता आले तर पोलिसांना पडणार व्यवस्थित, त्याची बदली होणार लगेच एका मिनटात. तसंच काम आहे ते. आपलं आपल्याच फायद्याचं काम काय याच्यामध्ये, फायद्याची बात काय याच्यामध्ये, की भगवंताचं भक्त बनल्यानंतर हे ग्रह तारे आपल्याकडे वक्रदृष्टी ठेवू शकत नाहीत, त्यांचा परिणामही होत नाही. तुम्ही ज्योतिष लोकांना भेटा, त्यांनी आम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे अनेकदा की तुम्हा भक्त लोकांची कुंडली आहे ना ते बघून काय फायदा नाही आम्हाला, कारण तुमच्या कुंडलीत जे दिलेलं असतं ते कधी होताना आम्ही दिसत आम्हाला दिसत नाही, काय ते वेगळं घडताना दिसतं, आम्हालाच कळत नाही की असं कसं होऊ शकतं. हे तर दिलेलं आहे, हा योग आहे, हा हा योग आहे, हा योग आहे, असं सगळं दिलेलं आहे आणि ते असं 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 व्हायला पाहिजे, पण काय दिसत नाही होताना. म्हणून तुम्ही भक्तांची कुंडली आम्ही बघत नाही म्हणतात ते लोक. माझी मुलगी आहे ना, दोन नंबरची मुलगी, आता सगळेच कुंडलीवाले म्हणतात की प्रभूजी तुम्ही ही कुंडली कोणाला दाखवू नका, कारण या कुंडलीमध्ये जे काय दिलं आहे ते कोणाला समजत नाही काय दिलं आहे ते. सर्व आमची गणितं पार झाली त्या कुंडलीमध्ये, आता ती कुंडली ज्या अवस्थेमध्ये आहे ते आम्ही बघून काय सांगणार तुम्हाला, ते तुम्ही देवावर सोपून द्या आता, असं आमचे कुंडलीकार सांगतात आम्हाला की नका दाखवू, आम्हाला कळत नाही यातलं काय आहे ते. आणि काय म्हणतात माहिती आहे, आणि म्हणतात की तुमच्या मुलीची कुंडली जी आहे ती प्रभू रामचंद्राच्या कुंडलीसारखी आहे म्हणे, त्याचं भाकीत कोणीच करू शकत नाही, नोबडी कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज गोइंग टू हॅपन, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रमाण आहे हे, प्रमाण. भक्त लोकांच्या कुंडली जन्माप्रमाणे बनते, त्यांची काय कर्मधर्माची कुंडली बनते, पण त्या जन्मामध्ये पुढे भक्त बनल्यानंतर काय काय होईल ते ठरवतं कोण, स्वतः भगवंत ठरवतात, देवता आणि ग्रहतारे ठरवत नाहीत, ते त्यांचा अधिकार असून देखील ते ठरवू शकत नाहीत, कारण ते व्ही आय पी बनले आता, व्ही आय पी, आधी सामान्य व्यक्ती होते आता व्ही आय पी बनले. तर तुम्हाला आम्हा सगळ्यांना व्ही आय पी बनण्याकरता अवसर आहे, संधी उपलब्ध आहे, आणि 10 ठिकाणी जाऊन 10 पूजा करायची गरज नाही, 10 नवस करायची गरज नाही, 10 व्रत करायची गरज नाही, एकाच ठिकाणी या, तिकडे माथा टेका आपला, बाकी सगळ्यांना प्रणाम करा, सन्मानपूर्वक प्रणाम करा, कोणाचा अनादर करू नका. देवीला प्रणाम करा, गणेशाला प्रणाम करा, शंकराला पाणी द्या, सर्वांना प्रणाम करा, पण शरणागती एका व्यक्तीची घ्या. ज्या सर्व लोकांना तुम्ही प्रणाम करता, गणेश, शंकर, ब्रह्म, इंद्र, चंद्र, वरुण, हां, त्या सर्वांनी ज्या भगवंताचा शरणागती पत्करलेली आहे त्याची शरणागती तुम्ही पत्करा, मग ते तुम्हाला काहीच हात लावू शकत. म्हणून सर्वांचा आदर करावा, पण शरणागती पत्करावी श्री हरीची, तेव्हा आपलं जीवन सफल होतं. हरे कृष्णा. काही प्रश्न आहेत तुमचे? समजून घ्या आपली संस्कृती काय ती. ठीक आहे, गणपती दिवस गणपती आले, पाया पडले, लाल फुलं अर्पण केली, झालं काम. सगळ्यामध्ये फार मोठा गहन अर्थ संबोल सामावलेला आहे. नवरात्री पूजन येणार, त्याच्यानंतर दसरा येणार, त्याच्यानंतर दिवाळी आहे, तर किती त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे त्या दिवाळी सणाचा, कुठे माहिती आहे आपल्याला? आपल्याला काय दिवाळी म्हणजे काय फटाके फोडायचे आणि गोड खायचं, बस दिवाळी आपली संपली. आपल्याला काय त्यात मिळेल? गोड मिळेल खायला, काय फराळ मिळेल खायला, म्हणून आपली दिवाळी म्हणजे ती. बाकी दिवाळीला कोण विचारते? पण या ही आपली संस्कृती आहे. काय म्हणायचं त्याला? रिच संस्कृती. म्हणजे काय म्हणायचं त्याला? मूल्यवान संस्कृती, अतिशय किंमतवान संस्कृती आहे आपली. ते आता आपण सोडून चाललो, सगळे सोडून आपल्याला फक्त आता फक्त डान्स करायचा, कुल्ले हलवायचे आणि म्युझिकवरती नाचायचं आणि गुलाल उजळायचे, आणि पोरापोरींना त्या चान्स मिळतो एक बंगला भेटायला, त्या नावाने ते भेटायचं आणि वाईट वाईट कामं करायची, नवरात्रीचा लाभ घ्यायचा, रात्री पळून जायचं आणि डिसेंबरला गर्भपात करायचा. ही आपली संस्कृती आजची. कसं? नवरात्री गर्भावर रात्री जायचं, नटून थटून जायचं, 10 नंतर सगळे मुलं आणि मुलं गायब, हळूहळू संख्या कमी. आईला काय वाटतं, बाबाला काय वाटतं, गर्भामध्ये गेले आपल्या मुलं मुली, पण 10 गर्भातून गायब, मग 4 घरी परत येणार कधी ते? मग ऑक्टोबरमध्ये, डिसेंबरला गर्भपात केंद्रामध्ये हजर. ही आपली संस्कृती, ही आपली नवरात्र. म्हणजे कुठे चाललो आपण, कुठे चाललो आयुष्यात आपल्या. तर महान संस्कृती असेल आपली, पण आपली मती जर कनिष्ठ असेल, निकृष्ट दर्जाची असेल, अतिशय थर्ड क्लास असेल आपली मती, तर हे आपली गती होणार अशी. म्हणून मतीला आधी उठवा उच्च स्तरावरती, मग आपली गती पण उच्च स्तरावरती होणार. मतीहीन तर गतीहीन, मती श्रेष्ठ तर गती पण श्रेष्ठ, असा हा रहस्य आहे आपल्या जीवनाचं. तर मती श्रेष्ठ करण्याकरता हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा मती श्रेष्ठ होईल, तेव्हा आपोआप गती श्रेष्ठ होणार. वेगळा प्रयत्न करायची गरज नाही. चांगलं बोलाल तर चांगली माणसं भेटतात आपोआपच. शिव्या द्यायला लागा तर शिव्या देणे माणसं तुम्हाला भेटतील आपल्या अवतीभोवती. चांगलं बोला, देवाचं नाव घ्या, संत लोक भेटतील तुम्हाला तुमच्या अवतीभोवती. म्हणजे काय होतं, मती बदलली की संघ बदलतो, वातावरण बदलतं, भविष्य बदलतं, पुण्य बदलतं, गती बदलते, प्रयोजन बदलतं आयुष्याचं, कुठे आपण पोचतो ते स्थानसुद्धा बदलतं. त्याच्याकरता जीवन आहे मनुष्याचं. बाकी नर्सिंग मिसळ ठीक आहे, ते आपला व्यवसाय पोट भरायचं काम आहे, ते काय मोठं काम नाही. काही मी डॉक्टर म्हणून पोट भरतो, मी नर्स म्हणून पोट भरता, काय त्यात विशेष काय, नथिंग ग्रेट, नथिंग इम्प्रेसिव्ह, त्यात काय असं इम्प्रेसिव्हचं काम नाही. काही जीवनाच्या उद्देशाच्या दृष्टीने तुम्ही काय करतात, त्याच्याकरता किती प्रगती केली आहे, काय काय वाईट सोडलं आहे आणि चांगलं आपलंसं केलं आहे, तेवढी तुमची किंमत. बाकी कसली किंमत ते तुमच्याकडे कसं बघतायत. हा हा, पैसेवाला मनुष्य आहे, खूप शिकलेला मनुष्य आहे, खूप ऐश्वर्यसंपन्न मनुष्य आहे, असं नाही बघत ते. ते एवढे ऐश्वर्यसंपन्न आहे, ते तुम्ही त्याला काय प्रभावित करणार तुमच्या ऐश्वर्याने आणि तुमच्या पैशाने. ते काय बघतात, सद्गुण किती आहेत, हां संघ कसा आहे लोकांचा, विचार कसे आहेत, भजन करतात की नाही करतात. तुमचं मूल्य ते अशा प्रकारे ठरवतात. आपण काय करत असतो, सोन्याची चेन घालून देवाला पण 1000 रुपये डोनेशन देतो, अरे घ्या साहेबांचं डोनेशन आलं आहे. म्हणजे आपण आपल्याच गुरमीत असतो त्यांच्यासमोर, आणि ते हसतात आपल्या, ते हसतात त्यावेळी, बघा कसा बघा, थोडंसं दे धन दौलत देवला घेऊन इथं गर्व करत आहे माझ्यासमोर आणि मला 1000 रुपये देते, असं ते हसत असतं आपल्याकडे बघून. आणि आपण रुबाबामध्ये गाडीत ना मर्सिडीजमध्ये येऊन असे चेन बिन घालून असतं थोडंसं, आम्हाला तो मंत्र्यांचं दान आलेलं आहे, त्यांच्याकडनं पूजा होय बा महाराजा. ही आपली मती. सर्वांनी विचार करा या जीवनाचा उद्देश काय आहे, आणि या हे सगळे जे सण उत्सव त्यांचं महत्त्व काय आहे, आणि आपल्याला त्यातून काय शिकायचं आहे. हे कळलं तर मनुष्य जीवन आहे, तर काय आहेत ना कुत्री मांजरी खूप आहे ती, त्या नवीन त्यात काय आहे, त्या नवीन काय भर पडली आपली देऊन. ओके, सगळ्यांनी म्हणा एकदा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.